नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. यो आसात काय मुखेल खबरो. अपघात जावपी ब्लॅक स्पॉट ना करपाच्या हेतान येरादारी खातें काम करता अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगलां. पुलीस कॉन्स्टेबल हो पुलीस सेवेतलो मुळावो घटक. ताच्या प्रशिक्षणातल्यान गोंयची न्यायवेवस्था आनीक घटमूट जातली असो विश्वास मुखेलमंत्री दत्तोय प्रमोद सावंत हांणी उक्तायला. म्हादय लवादाक आतां मेळ्ळ्या 1 वर्साची मुजत वाड. हर घर तिरंगा मोहिमे खाला आयज मडगांवांत 2 कार्यावळी जाल्यो. फुडलो सप्तकभर कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आतां पुराय खबरो. गोंय हें आतां एक्सिडेंटल कॅपिटल जालां अशें आयकुपाक येता. गोंयांत रस्तो अपघातांचें प्रमाण वाडलां. ताका लागून ह्या प्रस्नाचेर उपाय काडपाच्या हेतान सरकारान पावलां मारपाक सुरवात केल्या अशी माहिती येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिली. ते परवरी मंत्रालयांत रस्तो सुरक्षा समितीच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयताले. ही बसका दर 6 महिन्यांनी जाता. अपघात जावपी ब्लॅक स्पॉट ना करपाच्या हेतान येरादारी खातें काम करता अशें 80% ब्लॅक स्पॉट सारके करपाक येरादारी खात्याक येस आयलां. रस्त्याच्या अशा अपघाती सुवातींचेर काम करपा खातीर येरादारी खात्याक खासा निधी मेळ्ळा. ह्या निधींतल्यान अपघात जावपी रस्त्यांचेर ताकटे लावप तशेंच राज्यभरांत एआय बेस्ड ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा उबारपा विशीं काम सुरू जालां अशी माहिती मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिली. हें काम 6 ते 8 म्हयन्या भितर सुरू जातलें. हातूंतल्यान येरादारी कोंडीचो प्रस्न सुटावो जातलो अशें मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळां. रस्तो सुरक्षा सप्तका मजगतीं दोनूय जिल्लोधिकाऱ्यांनी रस्तो सुरक्षा सप्तकाची कार्यावळी आयोजीत करच्यो. हे शिवाय पंचायत नगरपालिकांनी लेगीत अश्यो कार्यावळी आयोजीत करचे अशें मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळां. पुलीस अकादमीत प्रशिक्षण घेतिल्ल्या गोंयच्या आयआरबी पुलिसांच्या तुकडीची पासिंग आउट परेड आयज जाली. फाटल्या 10 महिन्यांत गोंयच्या 700 पुलिसांचे ह्या अकादमीत प्रशिक्षण जालां. हातूंत 579 दादल्या आनी 131 बायलां पुलिसांचो आसपाव आसा. ह्या गोंय पुलिसीच्या पासिंग आउट परेडीच्या कार्यावळीक गोंयचे मुखेलमंत्री तशेंच गृहमंत्री दत्तोय प्रमोद सावंत तशेंच आसामाचे मुखेलमंत्री हिमांता बिस्वा सर्मा, आसामाचे शार उदरगत खात्याचे मंत्री अतुल बोरा, आसामाचे वित्तमंत्री अजंता नेओग, आसामाचे पुलिसीचे डीजीपी हरमीत सिंग, गोंय पुलिसीचे डीजीपी आलोक कुमार तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्यावर मानेस्तांनी पुलीस परेडीचें निरीक्षण केलें. ह्या वर्सा मणिपूरच्या 2000 पुलिसांक लचित बरफुकन पुलीस अकादमीन प्रशिक्षण दिलां. जाल्यार मणिपूरच्या पुलिसे उपरांत आतां गोंयच्या 700 पुलिसांक प्रशिक्षण दिलां. देशांतल्या वेगवेगळ्या राज्यांतल्या पुलिसांक प्रशिक्षण सयत आतां भुतान देशाच्या सरकारान लेगीत आसामाच्या ह्या पुलीस अकादमीन भुतानच्या पुलिसांक प्रशिक्षण दिवची अशी मागणी केल्या अशी माहिती आसाम पुलिसीचे डीजीपी हरमीत सिंग हांणी दिली. गोंय राज्य आनी आसाम राज्य भौगोलीक रित्या पयस आसा. गोंय सरकारान आसामाच्या पुलीस अकादमीत गोंय पुलिसेक प्रशिक्षण दिवपाक धाडिल्ल्यान आसामाचे मुखेलमंत्री हिमांता बिस्वा शर्मा हांणी गोंयचे मुखेलमंत्री दत्तोय प्रमोद सावंत हांचे उपकार मानल्यात. गोंय राज्यासयत देशाच्या सेवेत ह्या पुलिसेन सदांच तप्त रावचे अशें आवाहन तांणी ह्या वेळार नव्या प्रशिक्षीत जाल्ल्या पुलिसांक केलें.
गोवा पुलिस का कॅडेटो को ट्रेनिंग करणे का मौका दे के गोवा सरकारने गोवा और आसाम का जो डिस्टेंस था जो हमारे बीच का जो ज्योग्राफिकल डिस्टेंस थे इसको बहुत करीब लेके आया है. मैं गोवा पुलिस का सारे रिक्रूट कॉन्स्टेबल्स को कैडेट्स को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
गोंयचे मुखेलमंत्री तशेंच गृहमंत्री दत्तोय प्रमोद सावंत हांणी विकसीत भारता वांगडा विकसीत गोंय करतना पुलिसांची सेवा नागरिकांक न्याय दिवपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाची आसा अशें म्हळां. गोंय सुरक्षीत, पांचव्याचार, स्वच्छ दवरपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. पुलीस कॉन्स्टेबल हो पुलीस सेवेतलो मुळावो घटक. तुमच्या प्रशिक्षणातल्यान गोंयची न्यायवेवस्था आनी घटमूट जातली असो विश्वास ह्यावेळार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलो.
आसाम के पवित्र धरती पर माँ कामाख्या के भूमि में लांचित फुरफुकन अकादमी में इंडिया रिजर्व बटालियन के 700 रिक्रूटेड कांस्टेबल 569 द मेल कांस्टेबल और खास करके अपने 131 अपने बहन कांस्टेबलों को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटक ह्या 3 राज्यांमधलो म्हादय उदकाचो वाद सुटावो जावपा खातीर स्थापन जाल्ल्या म्हादय लवादाक आतां 1 वर्साची मुजतवाड मेळ्ळ्या. हे विशींची अधिसुचोवणी केंद्रान जारी केल्या. 16 ऑगस्ट 2026 मेरेन आतां मुजतवाड दिल्या. गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटक ह्या 3 राज्यांमधलो उदकाचो वाद सुटावो जावपा खातीर नोव्हेंबर 2010 म्हादय लवादाची स्थापना केल्ली. आंतरराज्य उदकावाद कायदो 1956 खाला म्हादय लवादाची स्थापना जाल्ली. 15 नोव्हेंबर 2013 मेरेन लवादाक निवाडो दिवपाचो आशिल्लो. ह्या मुजतीत निवाडो दिवप शक्य जावंक नाशिल्ल्या कारणान लवादाक मुजतवाड मेळ्ळ्या आनी आतां 16 ऑगस्ट 2026 मेरेन म्हादय लवादाची मुजत वाडयल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 मिनटांचेर कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. गोंय प्रदेश काँग्रेस समितीन आयज काँग्रेस हाऊसा कडल्यान पणजी आल्तीनो गोंय मुखेल वेंचणूक कार्यालयांत धडक मोर्चा काडपाचो यत्न केलो, मात पुलिसेन तांकां आझाद मैदाना कडेन धाडयले आनी उपरांत ताब्यांत घेतले. मतदान वळेरेंत गुड्डेसांव जाता असो आरोप करीत काँग्रेसीन आयज हो धडक मोर्चा काडिल्लो. काँग्रेसीन काल दिल्लीत बोगस मतदार आनी मतदार वळेरेंत फेरफार आशिल्ल्याचो आरोप केलो. बोगस मतदारांक मतदार वळेरेंत घुसोवपाची प्रकरणां गोंयांतूय जाल्यांत असो आरोप करीत ह्या मोर्चान आयज गोंयांत नीट धरिल्लो. विरोधी पक्षाचे फुडारी राहुल गांधी आनी प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांचे सयत विरोधी खासदारांनी समारा काडिल्ल्या निशेध मोर्चाक पुलिसांनी आडायल्ल्या घडणुकेचो निशेध करपाच्या हेतान आयज गोंय काँग्रेस समितीन लेगीत गोंयच्या मुखेल वेंचणूक आयोगाच्या कार्यालयाचेर मोर्चा व्हरपाचो केल्लो. फाटल्या 2 महिन्यांसावन गोंय मुखेल वेंचणूक आयुक्त सरकारान नेमूंक नाशिल्लो, मात काल राती भितर संजय गोयल हांकां अचकीत मुखेल वेंचणूक आयुक्त नेमपाचो आदेश भारतीय वेंचणूक आयोगान कसो कितें काडलो असो प्रस्न ह्या वेळार गोंय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार हांणी केला. ह्या मोर्चात विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार एल्टन डिकोस्टा, काँग्रेस बायलां मोर्चाचे अध्यक्ष प्रतिक्षा खलप तशेंच काँग्रेसीचे हेर कार्यकर्ते व्हड्या कडेन हजर आशिल्ले. उपरांत ताब्यांत घेतिल्ल्या काँग्रेसीच्या ह्या फुडाऱ्यांक जामिनाचेर सोडले. हर घर तिरंगा मोहिमेखाला आयज मडगांवांत 2 कार्यावळी जाल्यो. पहिल्या कार्यावळीत मडगांव पालिकेन मडगांवच्या पॉप्युलर विद्यालयाच्या विद्यार्थ्यां वांगडा मडगांवांत प्रभात फेरी आयोजीत केल्ली, जाल्यार दुसरी कार्यावळ मडगांवच्या रविंद्र भवनांत जाली. तातूंत मडगांवच्या 5 विद्यालयांतल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीचीं गितां सादर केलीं. मडगांव पालिकेन आयोजीत केल्ल्या प्रभात फेरयेंत विद्यार्थ्यांनी जय हिंद, भारत माता की जय अश्यो घोशणा दीत मडगांवच्या पालिका उद्यानाक फेरी मारली. ह्या वेळार सी नो टू प्लास्टीक अश्यो घोशणा विद्यार्थ्यांनी दिल्यो. विद्यार्थ्यांक देशाच्या स्वातंत्र्याची माहिती मेळची आनी तांचे मदीं देशप्रेम निर्माण जावचे हे खातीर ही प्रभात फेरी घडून हाडिल्ली अशें मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी सांगले. उपरांत मडगांवच्या महिला नूतन ह्या शाळेंत चित्रकला सर्तीचें आयोजन केलें. मडगांवच्या रविंद्र भवनान ह्या निमतान आज देशभक्ती पंगड गीत गायन कार्यावळ दवरलेली. भाटीकाल मॉडल हायस्कूल, न्यू इरा हायस्कूल, पॉप्युलर हायस्कूल आनी डॉ के बी हेडगेवार हायस्कूल ह्या मडगांवांतल्या तर वेर्णा हांगाच्या म्हालसा नारायणा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या वेळार देशभक्तीचीं गितां सादर केलीं. गोंयचे पयले मुखेलमंत्री भाऊसाहेब उर्फ दयानंद बांदोडकार हांचे आज 52वी पुण्यतीथ. ह्या फाटभुंयेर आज पणजे तांच्या पुतळ्याक मानेस्तांनी आर्गां ओंपलीं. पणजे मिरामार हांगा भाऊसाहेब बांदोडकर हांच्या समाधीर सुरू आशिल्लें काम ह्या वर्साभरांत पुराय जातलें अशी माहिती ह्या वेळार सुदीन ढवळीकार हांणी दिली. मोगोचे फुडारी आनी गोंय राज्याची वीज मंत्री सुदीन ढवळीकार आनी भाऊसाहेब बांदोडकर हांच्या गोंयचे सर्वांगीण उदरगतीचे खरे शिल्पकार आशिल्ले अशें तांच्या पुतळ्याक आर्गां ओंपल्या उपरांत पत्रकारांक प्रतिक्रिया दितना म्हळें. शिक्षण, वेवसायीक महाविद्यालयां, उदकाचें धरण, कला अकादमी, गोंयचे उद्देग क्षेत्र तशेंच हेर मळार भाऊसाहेब बांदोडकर हांणी केल्लें काम म्हत्वाचें आसा. गोंय प्रगतीचो खरो बुनयादी फातर तांणी घालो अशें मत ह्या वेळार सुदीन ढवळीकार हांणी व्यक्त केलें.
आमचे विद्यार्थी भाऊसाहेब बांदोडकरांक विनम्र अभिवादन करतात आणि आज भाऊसाहेब बांदोडकर जे गोयचे भाग्य विद्यार्थी त्यांनी 17 वर्षां मगो पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिली 12 वर्षां आणि त्यानंतर तालीम 17 वर्ष राज्य केलं आणि त्याचे सगळे श्रेय हे भाऊसाहेब बांदोडकरांक आसा. कारण शिक्षण क्षेत्रात सबंद गोयात परिवर्तन केलंय आणि गावागावात शाळो उघडल्यो. पण त्याचबरोबर साधारण 5 किलोमीटर
गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी आज दिल्लीत राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष हांची भेट घेतली. पक्षाच्यो जावपी कार्यावळी आनी संघटने संबंधी चर्चा जाल्याची माहिती दामू नायक हांणी दिल्या. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत आयज सांजमेरेन आसामातल्यान दिल्ली वतले. दिल्लीत वेगवेगळ्या फुडाऱ्यांक मेळून वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा करतली अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी पक्षाचे फुडारी आनी खासदार अरुण सिंग आनी कार्यालयाचे सचिव अरुण पांडे हांची भेट घेतली. येत्या दिसांनी प्रदेश संघटनात्मक कार्यशाळा जातली आनी ह्या कार्यशाळे वांगडाच तांणी संघटनेच्या वावराविशी भासाभास केली. फातोर्डेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर फाल्यां एएफसी चॅम्पियन लिगाच्यो 2 फुटबॉल मॅची जातल्यो. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालया वतीन घेतिल्ल्या काणकोण तालुका पातळीवेल्या बॅडमिंटन स्पर्धेत बलराम निवासी विद्यालयान 14 वर्सां सकयल्या गटात विजेतेपद पटकायले. तांणी तुडल हायस्कुलाक 2-1 फरकान हारायले. तशेंच केपे तालुका आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कुडचडीच्या सर्वोदय एज्युकेशन सोसायटी स्कूल आनी केपेच्या पोप जॉन हायस्कुलान विजेतेपद पटकायलें. पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 29.2 डिग्री सेल्सियस तर किमान 24.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां. फाटल्या 24 वरांत राज्यात पावसाची नोंद 6.5 मिलीमिटर जाल्या आनी फुडलो सप्तकभर कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. अपघात जावपी ब्लॅक स्पॉट ना करपाच्या हेतान येरादारी खातें काम करता अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगलां. पुलीस कॉन्स्टेबल हो पुलीस सेवेतलो मुळावो घटक, ताच्या प्रशिक्षणांतल्यान गोंयची न्यायवेवस्था आनी घटमूट जातली असो विश्वास मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायला. म्हादेल वादाक आतां मेळ्ळा 1 वर्साची मुजत वाड. फुडलं सप्तकभर काय वाठारांनी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू येता अशी वेळच्यान कळीत केला. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.